तृतीय सर्ग तारेचा विलाप। श्री रामचंद्राने तिची समजूत काढणे आणि सुग्रीवाला राजपदाची प्राप्ती। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, परमात्मा श्री रामाने युद्धात वालीला ठार मारल्यावर सर्व वानर भयाने विभळ होऊन किष्किंधा नगरीत पळून गेले। ते तारेला म्हणाले, हे महाभागे, रणांगणात वाली मारला गेला आहे, आता तू अंगदाचे रक्षण कर आणि सर्व मंत्र्यांना सावधगिरीची सूचना दे। हे भामिनी, आपल्या नगरीच्या चारही द्वारांची कवाडे बंद करून आम्ही नगरीचे रक्षण करू, तू अंगदाला वानरांचा राजा कर। वाली मेला हे ऐकताच तारा शोकाने मूर्छित झाली आणि ते आपल्या हाताने आपले मस्तक आणि छाती वारंवार बडवून घेऊ लागले। ती म्हणू लागली, आता मला अंगद, राज्य, नगर अथवा धन यांचा काय उपयोग? मी आता पतितेबरोबरच सहगमन करून मरून जाते। असे बोलून रडणारी, केस मोकळे सोडलेली आणि अतिशय शोकाने आर्त झालेली तारा पतीच्या शवाजवळ तत्काळ गेली। रक्त आणि धूळ यांनी माखलेल्या आणि मृतहून पडलेल्या वालीला पाहून हे नाथा असे आक्रोश करीत ती त्याच्या पायावर पडली। करुणस्वरात विलाप करताना तिला रघुनंदन दिसले। ती म्हणाली, हे रामा, ज्या बाणाने तुम्ही वालीला ठार केलेत त्याच बाणाने तुम्ही मलाही ठार मारून टाका, म्हणजे मी पतीच्याच लोकात जाईन। माझे पती माझी वाट पाहत असतील। हे रघुनंदना, माझ्याशिवाय त्यांना स्वर्गात सुद्धा सुख लाभणार नाही। हे पुण्यशील रामा, पत्नीच्या वियोगाने होणारी दुःख तुम्ही अनुभवले आहेच, तुम्ही मला वालीकडे पाठवा, त्यामुळे त्यांचा पुन्हा पत्नी प्राप्त करून दिल्याचे फळ तुम्हाला मिळेल। हे सुग्रीवा, वालीचा वध करणाऱ्या श्रीरामाने तुला राज्य दिलेच आहे, तेव्हा तू शत्रुरहित राज्य तू रुमा या तुझ्या पत्नीसह सुखाने भोग। अशा प्रकारे विलाप करणाऱ्या त्या तारेला महामना श्रीरामाने दयापूर्वक तत्वज्ञानाचा उपदेश करून तिथे सांत्वन केले। श्रीराम म्हणाले, हे तारे, शोक करण्यास पात्र नसणाऱ्या तुझ्या पतीबद्दल तू का बरे व्यर्थ शोक करीत आहेस? हा तुझा पती म्हणजे त्याचा देह की जीव हे तू मला तत्वतः सांग। जर हा देह तुझा पती असेल तर बघ, पंचमहाभूताने बनलेला हा अचेतन देह त्वचा, मांस, रक्त, हाडे यांनी युक्त आहे। तो देह काल, कर्म आणि गुण यांच्यामुळे उत्पन्न झालेले आणि तोच हा देह आत्तासुद्धा तुझ्यासमोर पडलेला आहे। आता जर जीवात्मा म्हणजे तुझा पती असे तुला वाटत असेल तर लक्षात घे की जीव हा निरामय म्हणजे रोगरहित विकाररहित आहे। तो जन्माला येत नाही, मरत नाही, उभा राहत नाही आणि कुठेही जात येत नाही। जीव हा स्त्री किंवा पुरुष किंवा नपुसक नाही, तो सर्व व्यापक आणि अव्यय आहे। तो एकमेव अद्वितीय असून तो आकाशाप्रमाणे लेपरहित आहे। तो नित्य ज्ञानस्वरूप आणि शुद्ध आहे। अशा जीवाबद्दल शोक करणे हे कसे बरे योग्य होईल? तारा म्हणाली, हे रामा, देह हा काष्ठाप्रमाणे अचेतन आहे आणि चैतन्य स्वरूप असणारा जीव हा नित्य आहे। मग हे रामा, मला सांगा की सुखदुःख इत्यादींचा संबंध कुणाशी येतो? राम म्हणाले, जोपर्यंत अविवेकी जीवांचा देह व इंद्रिये यांच्या ठाई मी, माझे इत्यादी संबंध असतो तोपर्यंतच त्याला संसार असतो। ज्याप्रमाणे विषयांचे चिंतन करणाऱ्या माणसाला स्वप्नात मिथ्या पदार्थ उत्पन्न झालेले दिसतात, त्याप्रमाणे आत्म्यावर आरोपित केलेला मिथ्या संसार ज्ञानाविना आपोआप निवृत्त होत नाही। अनादि अविद्येशी संबंध आल्यामुळे तसेच त्या अविद्येच्या अहंकार या कार्याशी संबंध आल्यामुळे जरी हा संसार सत्य नसला तरी तो राग, द्वेष इत्यादीने भरलेला असतो। हे कल्याणी, मन हेच संसार आहे आणि मन हाच बंध आहे। अनात्म वस्तू असलेल्या मनावर एकाकार झाल्यामुळे अन्योन्याध्यास आत्मा हा मनातील सुखदुःखांच्या बंधनात पडतो। ज्याप्रमाणे शुद्ध स्फटिक म्हणेल हा लाख इत्यादींच्या समीपाला असताना तो त्या रंगात आहे असे भासते, परंतु खरे तर त्या स्फटिकात ते रंग नसतात। त्याप्रमाणे बुद्धी आणि इंद्रिये यांच्या सान्निध्यामुळे आत्म्याला बळजबरीने संसार येतो। स्वतःला ओळखण्याची खूण असणाऱ्या मनाचा स्वीकार करून त्या मनामुळे प्राप्त होणाऱ्या विषयांचे सेवन करीत आत्मा हा राग, द्वेष इत्यादी गुणांनी बद्ध होतो आणि मग तो असह्यपणे संसारात अडकून राहतो। प्रथम मन हे राग इत्यादी गुण निर्माण करते, मग ते नाना प्रकारची कर्मे उत्पन्न करते। जीव हा मनाबरोबर त्या गुणामध्ये संचार करतो आणि नंतर त्यांच्या संबंधामुळे तो नाना प्रकारची कर्मे करतो। ती कर्मे शुक्ल म्हणजे जप ध्यान इत्यादी उत्तम, लोहित म्हणजे काम्यकर्मे इत्यादी मध्यम आणि कृष्ण म्हणजे अभिचारिक कर्म इत्यादी कनिष्ठ अशी तीन प्रकारचे असतात। त्या कर्मानुसार जीवाला उत्तम मध्यम आणि अधम अशा गती प्राप्त होतात। अशा प्रकारे कर्मांना वश होऊन जीव हा प्रलयकालापर्यंत जन्ममरणरूपी संसारात भ्रमण करीत राहतो। प्रलयाच्या वेळी सर्वांचा लय झाला असतानासुद्धा स्वतःमध्ये कर्ता भोक्ता रूप अभिनिवेशामुळे हा जीव आपल्या वासना आणि कर्मे यांच्यासह अनादिविद अविद्येच्या ताब्यात राहतो, मुक्त होत नाही। नंतर पुन्हा जेव्हा नवीन सृष्टीचा प्रारंभ होतो तेव्हा हा जीव असह्यापणे आपल्या पूर्वीच्या वासना आणि मन यांचेसह रहाट गाडग्याप्रमाणे पुनरपी जन्माला येतो। नंतर ज्यावेळी एखाद्या तरी विशेष पुण्याईमुळे त्याला सज्जनांची तसेच अतिशय शांत चित्त असणाऱ्या माझ्या भक्तांची संगती लाभते तेव्हा त्याची बुद्धी माझ्या ठिकाणी जडते। त्यानंतर माझ्या कथा ऐकण्याच्या बाबतीत त्याच्या ठिकाणी दुर्लभ अशी श्रद्धा उत्पन्न होते, त्यामुळे माझ्या स्वरूपाचे ज्ञान त्याच्या ठाई विनाशायास निर्माण होते। त्यावेळी गुरूंच्या कृपेने आणि तत्वमसी इत्यादी महावाक्यांच्या अर्थाच्या ज्ञानाने तसेच स्वतःच्या अनुभवामुळे आपला आत्मा हा देह इंद्रिये मन प्राण व अहंकार यांच्यापेक्षा संपूर्णपणे वेगळा आहे, तसेच तो आत्मा हा सत्य आणि आनंद स्वरूप तसेच अद्वितीय आहे असे जाणून तो जीव एका क्षणात तत्काळ मुक्त होऊन जातो। हे सत्यच मी तुला सांगितले। अशा प्रकारे मी सांगितलेल्या उपदेशांचा जो कोणी रात्रंदिवस योग्य विचार करतो त्याला संसारातील दुःखे केव्हाही स्पर्श करीत नाही। ते तू सुद्धा मी जे सांगितले आहे त्याचा नीट विचार कर, मग तुझी बुद्धी शुद्ध होईल आणि तुला दुःख समूहाचा कधीही स्पर्श होणार नाही। तू कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन जाशील। हे सुंदरी, पूर्वजन्मी तू माझी उत्तम भक्ती केली होतीस म्हणून हे शुभे तुझ्या मोक्षासाठी मी तुला दर्शन दिले। माझ्या रूपाचे ध्यान करीत तू रात्रंदिवस मी जे काही सांगितले त्याचे मनन कर, मग जीवनाच्या प्रवाहात प्राप्त होतील ती कर्मे करूनसुद्धा तू त्या कर्माने लिप्त होणार नाही। श्रीरामाने सांगितलेले सर्व काही ऐकून तारा अतिशय विस्मयचकित झाली। देहावरील अभिमानामुळे उत्पन्न होणारा शोक टाकून आणि रघुत्तमांना नमस्कार करून आत्मानुभवाने संतुष्ट झालेली तारा जीवनमुक्त झाली। परमात्मा श्रीरामाशी क्षणमात्र झालेल्या सत्संगामुळे अनादि अविद्येचे बंधन जुगारून देऊन तारासुद्धा निष्पाप आणि मुक्त झाली। श्रीरामांच्या मुखातून बाहेर आलेले ते वचन ऐकल्यावर संपूर्ण अज्ञान नष्ट झाल्यामुळे सुग्रीवसुद्धा स्वस्थचित्त झाला। त्यानंतर वानश्रेष्ठ सुग्रीवाला श्रीराम म्हणाले, हे सुग्रीवा, माझ्या आज्ञेने ज्येष्ठ भावाच्या अंगद या पुत्राकडून जे काही शास्त्राने सांगितले असेल ते अर्धदैविक संस्कार सर्व तू विधीपूर्वक करून घे। ठीक आहे असे म्हणून बलवान आणि मुख्य अशा वानरांना बरोबर घेऊन राजाला उचित अशा सर्व उपचारासह फुलांनी बनवलेल्या पुष्पक विमानात सुग्रीवाने वालीला ठेवले। नंतर भेरी दुंदुभी इत्यादींच्या वाद्यघोषात ब्राह्मण आणि मंत्री यांचेसह तसेच वानर सेनापती नागरिक वानर तारा आणि अंगद यांच्यासह जाऊन सुग्रीवाने प्रयत्नपूर्वक ते सर्व अर्धदैहिक संस्कार यथाशास्त्र केले। तदनंतर स्नान करून सर्व मंत्र्यांसह सुग्रीव पुन्हा श्रीरामाजवळ गेला। आनंदित मनाने सुग्रीवाने रामांच्या चरणांना वंदन करून म्हटले, हे राजेंद्रा, वानरांच्या वैभवाने संपन्न असणाऱ्या या राज्याचे प्रशासन आता तुम्ही करा। मी तुमचा दास आहे, लक्ष्मणाप्रमाणे मी सुद्धा चिरकाळ तुमच्या पदकमळांची सेवा करीन। त्याने असे म्हणत्यावर राघव स्मित करीत सुग्रीवाला म्हणाले, हे सुग्रीवा, तुझ्यात आणि माझ्यात काही अंतर नाही, तू म्हणजेच मी आहे यात संदेह नाही। तथापि माझ्या आज्ञेने तू सत्वर जा आणि किष्किंधा नगरीच्या राज्यपदावर स्वतःलाच अभिषेक करून घे। अरे मित्रा, 14 वर्षेपर्यंत मी कोणत्याही नगरात प्रवेश करणार नाही, म्हणून तू माझा भाऊ लक्ष्मण तुझ्या नगरीत येईल। तू अंगदाला आदरपूर्वक यवराजाभिषेक कर। मी माझ्या धाकट्या भावासह जवळच असलेल्या पर्वताच्या शिखरावर पावसाळ्याच्या दिवसात राहीन। त्यानंतर तू काही काळ तुझ्या नगरात राहून मग सीतेचा शोध करण्याचे प्रयत्न सुरू कर। मग श्रीरामांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सुग्रीव म्हणाला, हे देवा, जशी तुमची आज्ञा आहे तसेच मी करेन. नंतर रामांची आज्ञा मिळाल्याला सुग्रीव लक्ष्मणाला बरोबर घेऊन किष्किंधा नगरीत गेला आणि श्रीरामाने त्याला आज्ञा दिली होती ते सर्व त्याने केले. त्यानंतर सुग्रीवाकडून यथोचित आदरपूर्वक सत्कार झाल्यावर लक्ष्मण हा त्वरित राघवाकडे परत आला आणि त्यांना प्रणाम करून त्यांच्या सेवेत उपस्थित झाला. त्यानंतर प्रभू श्रीराम लगेच लक्ष्मणाला घेऊन प्रवर्षण नावाच्या पर्वताच्या उंच आणि अतिशय विस्तृत अशा शिखरावर गेले. तेथे स्फटिकमणाने बनलेली प्रकाशमान आणि स्वच्छ अशी एक गुहा त्यांनी पाहिली. पाऊस वारा आणि ऊन यापासून रक्षण करणारी ती गुहा होती. तिच्या जवळच फळे आणि मुळे होती. ती गुहा रामांना आवडली आणि लक्ष्मणासह तेथे राहण्याचे त्यांनी ठरवले. दिव्य मुळे फळे आणि फुले यांनी युक्त मोत्याप्रमाणे स्वच्छ अशा पाण्याने भरलेल्या अनेक सरोवराने संपन्न चित्रविचित्र पशुपक्ष्यांनी सुशोभित अशा त्या पर्वतावर रघुकुलश्रेष्ठ श्रीराम राहू लागले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे किष्किंधाकांडे तृतीय सर्ग समाप्त.